सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च याः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय
हरि हरि। पूजनीय स्वामीजी, मी अनुग्रहित आहे, रोज साधना करण्याचा प्रयत्न करतो, ध्यान फार काळ जमत नाही पण तरीही प्रयत्न करतो। अनुग्रहापूर्वीचे जीवन इतके साफ नव्हते, काही चुकीच्या सवयी अजून डोके वर काढतात, कधी रोखता येतात पण कधी नाही। हा इंद्रिय निग्रह कसा आणि काय विवेकाने दृढ करू, मार्ग दाखवा, असा प्रश्न विचारलेला आहे। आपण अनुग्रहित आहोत, जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी, असं म्हटलेलं आहे। त्यामुळं आपण संतांना शरण गेलो, संत जनांनी आपल्याला आश्वासन दिलं, आता आपण साधक आहोत। संतांनी आपल्याला जे आश्वासन दिलं ते आश्वासन, तू आनंद स्वरूप आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस, तुझं स्वरूप हे चिदानंद स्वरूप असं आहे, असं आश्वासन दिलेलं आहे। संतांचं हे वचन अतिशय पक्क हृदयाशी धरावं. खरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंथरुणात असतानाच, बाहेरही आलेलं नसताना, एवढंच नव्हे तर उठूनही बसलेलं नसताना, जाग आल्यावर लगेच आपण सद्गुरूंना आठवावं. सद्गुरूंनी आपल्याला केलेला उपदेश आठवावा, त्या उपदेशाचं किंचित काळ आपण स्मरण करावं, चिंतन करावं. आपल्या मध्यवर्ती संकल्पना किंवा मध्यवर्ती संकल्प आहेत त्या संकल्पाचं स्मरण करावं. या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प शरणागती असा आहे. आपल्या मन बुद्धीची, इंद्रिय मन बुद्धीची स्वरूपाला शरणागती, स्वरूपाच्या ठिकाणी शरणागती, असा शरणागतीचा अर्थ आहे. तशा प्रकारे आपण शरण असावं, आपण अशी इच्छा धरावी की इंद्रिय मी निरस्त करीन, मी मन ध्यानामध्ये निरस्त करीन, मी बुद्धीचा अभिमान सोडून देईन, अशी थोडीशी इच्छा करावी. आणि स्वरूपाला शरणागत भावानेच, त्या भावनेने मी जगामध्ये वर्तन करेन. समोर आलेल्याला शरण जाणं असा त्याचा अर्थ नाहीये. व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीने करेन, पण मी स्वरूप शरणता माझ्या ठिकाणी असेल. अशा प्रकारे स्वरूप शरण राहून, परमात्म्याशी एकरूप होऊन मी व्यवहार करेन. अर्थात तो व्यवहार बाहेर नम्रतेचा दिसेल, जसा दिसेल त्याचं प्रगटीकरण आपल्या ठिकाणी जितपत बोध मुरलेला असेल तसं त्याचं प्रगटीकरण दिसेल. अनैसर्गिक आणि ओढून ताणून आणलेलं काहीच नसावं. त्यांनी म्हटलं की रोज साधना करण्याचा प्रयत्न करतो, ध्यान फार काळ जमत नाही, पण तरीही प्रयत्न करतो. प्रयत्नच महत्वाचा आहे. तुम्ही प्रयत्न करता म्हणून माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही प्रयत्नच करणारे नसता तर तुमच्याबद्दल काय म्हणणार. ध्यान किती जमतं याला फारसं महत्व नाही, फार काळ जमत नाही असं म्हटलंय तर काळ वाढवण्याचा प्रयत्न करा, असं मी तुम्हाला मात्र निश्चित प्रेमाने सांगेन. तुम्ही जर अर्धा तास बसत असाल तर 40 मिनिटं, 40 मिनिटं बसत असाल तर 50 मिनिटं, हळूहळू तास, दीड तास, दीड तासाची साधना ही उत्तम साधना, उत्कृष्ट साधना. जमत नाहीचा पाढा आपल्याला संपायला लागेलच. कारण जर तुम्ही म्हणालात मला एवढं जमत नाही तर मी तरी काय करणार. त्यामुळे तुमच्याकडून जे होणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे तेवढं माझ्याकडून होतं आहे असं तुम्ही मला निश्चित लिहून द्या. म्हणजे प्रश्नात लिहून द्या, म्हणजे प्रत्येकाने लिहून द्या असा अर्थ नाही. पण ध्यान जमत नाही, नाम जमत नाही, केंद्रात यायला जमत नाही, कर्म करायला नीट तुम्ही सांगता तशी जमत नाही, त्याच्याऐवजी मी आता जमवायला सुरुवात करतो आहे असं तुम्ही म्हणा. रोज साधना ही झालीच पाहिजे. आणि ध्यान जेवढा वेळ आपल्याला, आता हा कोणी प्रश्न विचारलाय माहित नाही, तरी देखील 20-25 मिनिटाच्या ध्यानानी परमार्थातला कुठलाही प्रश्न सुटणार नाही असं मी तुम्हाला छातीठोकपणाने सांगतो. आसीनच संभवात असं ब्रह्मसूत्रच आहे. बसूनच साधना संभवते, तुम्ही बसलाच नाही तर साधना कशी होणार? माझा मामे भाऊ मला सांगत होता की तो एकदा भीमसेन जोशी बरोबर कलकत्त्याला गेला, त्यांच्याबरोबर साथीला म्हणून गेला. तर त्यांनी सांगितलं की इथं पुणे स्टेशनवर गेल्यावर भीमसेन जोशी रेल्वेच्या डब्यात जे बसले तेच असे बसलेले होते ताठ, आणि सगळा वेळ ते जवळपास असेच बसलेले होते. कलकत्ता येईपर्यंत म्हणजे नागपूर येईपर्यंत 14 तास जातात. आता अलीकडे आलाय वेळ थोडा 11 तास जातात, त्याच्या पुढे 11 तास, जवळपास 24 तासाचा प्रवास. झोपण्याचा वेळ जर सोडला तर तो असं म्हणाला की भीमसेन असे बसून गप्पा मारत होते आणि उत्साहाने बोलत होते. त्यांच्या समोर म्हणाले, आम्ही बसणारे त्या बाकावर असे बसतोय असे बसतोय असं करतोय. आम्ही भीमसेनना विचारलं, कधी मांडी घालतोय कधी मांडी सोडतोय. त्यांनी असं सांगितलं की तिथं गेल्यानंतर ज्यांच्याकडे उतरायची सोय केलेली होती तिथं भीमसेन गेले, स्नान वगैरे केलं, लगेच जलसेमध्ये गाण्याची वेळ आली. ते तिथं जाऊन 3 तास गायले, तेव्हाही असेच बसून गायलेले होते. ते झाल्यावर रात्री घरी येऊन झोपले, जेवण वगैरे झाल्यावर सकाळी उठून परत दुसऱ्या दिवशी पुण्याकडे येण्याचा प्रवास. तर तो म्हणाला, भीमसेन परत असेच बसलेले. शेवटी विचारलं की पंडितजी तुम्ही असेच बसलेले असता? ते म्हणाले की ज्याला गाणं गायचंय, ज्याला गाणं करायचंय, त्याला पहिलं बसताच राहिलं पाहिजे. मी गाण्यापेक्षा बसण्याचा सराव आधी केला म्हणाले. आणि तेही कर्नाटकात एक त्यांच्या गावापाशी विहीर होती, त्या विहिरीच्या कट्ट्यावर कठड्यावर ते बसायचे आणि मोकळ्या हवेमध्ये वातावरणामध्ये ते जोरकस गायचे. कधी कधी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने देखील गायला लागायचं. आणि ते म्हणाले, ज्याला बसता येत नाही, ज्याला अर्धा तास बसता येणार नाही, तो 2 तासाच्या 3 तासाच्या बैठकी करणार कशा? तसं ज्याला बसता येत नाही तो ध्यान कसा करणार? आणि जर बसता येते पण मी फार बसत नाही असं तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याबद्दल काय बोलणार? त्यामुळे ध्यान फार काळ जमत नाही, याच्याऐवजी मी ध्यान जमवतो असं तुम्ही आपल्या स्वतःला ठासून सांगा की मी जमवेन ध्यान. फार काळ जमत नाही पण तरीही प्रयत्न करतो, हे प्रयत्न करता हे मात्र मला फार आवडतं. त्यांनी असं म्हटलं, अनुग्रहापूर्वीचे जीवन इतके साफ नव्हते, विसरून जाते जीवन असं मी तुम्हाला सांगेन. नाहीतरी म्हणच आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायला जाऊ नये. प्रत्येकाला काही पूर्वजीवन असतं, कोणाकोणाचं तितकं ते ठीक नसेल, मनोवृत्ती नीट नसतील, एखाद्या वेळेला कर्म नीट नसतील झाली, ते सगळं संपलं असं समजा. आपली पूर्वकर्म नाही चांगली एवढी, आता ते सगळं गंगेला मिळालं असं समजा. प्रत्येकाला एक स्वतःचं खाजगी किंवा गुप्त असं जीवन, पूर्वजीवन प्रत्येकाबाबत असण्याची शक्यता आहे असं मी म्हणेन. प्रत्येकाचं वाईट असेल असं नाही, तरी देखील आपण आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं बंद करूया. पश्चातापेन शुद्धती असं म्हटलेलं आहे, आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप व्हावा. आपण पश्चातापाने शुद्ध झालो अशी भावना धरावी, याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग नाही. कारण त्याच स्मृती उगाळून काही हातात येणार नाही, काही फायदा नाही. जे झालं ते झालं, जी कर्म घडली ती घडली, आता ती काही परत फिरवता येणार नाही. त्यांनी म्हटले की काही चुकीच्या सवयी अजून वर डोके काढतात, हेही असू शकतं. स्मृती ही अशी गोष्ट आहे की ती स्मृती माणसाला विषयामध्ये परत परत नाचवते. विषयाचा उपभोग हा जितका घातक नाही तितका भोगलेल्या विषयाची स्मृती ही फार घातक असते. म्हणून भगवंतांनी देखील ध्यायतो विषयान पुसः संगः तेषु उपजायते. विषयाचा भोग संग निर्माण करतो असं म्हटलं नाही, पण पूर्वी जो विषय उपभोग झालेला आहे तर त्याची स्मृती, त्याचं ध्यान, ते परत परत लक्षात घेणं यांनी तो विषय परत परत हवा असं वाटायला लागतं. ज्या काही सवयी असतील, जे काही घडलेलं असेल, आता रेघ मारायची आणि पुढचं जीवन सुरू करायचं असं करणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यांनी जर डोकं वर काढलं तर निश्चयाने आणि निग्रहाने ती गोष्ट करायची नाही. आणि तरी हातून घडली तर रामकृष्णांकडे एक साधक, काय नाव त्यांचं, गिरीश बाबू, गिरीश घोष, तर ते त्यांना मदिरापानाची सवय होती आणि काही केल्या सुटायची नाही त्यांची. त्यांना स्वतः देखील खूप वाईट वाटायचं. रामकृष्ण म्हणाले, अरे तू जेव्हा पितोस तेव्हा त्याच्यात मला पहा, त्या पेल्यामध्ये पहा की याच्यामध्ये ठाकूर आहेत, ठाकूर आपल्याकडे पाहत आहेत. पुढे पुढे असं झालं की गिरीश घोषांना दारू पिणं अशक्य होऊन बसलं. आपण कोणाच्या तरी समक्ष करतोय, आपण सद्गुरूंच्या समक्ष करतोय, सद्गुरू आपल्या जीवनामध्ये अनसीन पार्टनर आहेत, ते सतत आपल्या जवळ आहेत, बरोबर आहेत, असा कुठला भाव धरून या युक्त्या आहेत. तसं जर पाहायचं झालं तर हा भाव देखील आहे, केवळ युक्ती म्हणून पहा असं मी म्हणत नाही, हा भाव देखील आहे. पण यामुळं ज्या सवयी डोकं वर काढतात, तुम्ही सद्गुरूंच्याच काय तर तुम्हाला चांगल्या रीतीने ओळखणाऱ्या कोणाच्याही देखत चुकीचं वागू शकत नाही. सद्गुरु तर सोडूनच द्या, बऱ्याचशा चुका या एकांतात होतात अथवा कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी होतात. म्हणून तर ट्रीपला गेली की माणसं सुसाट सुटतात, कारण आपल्या गावात सगळे ओळखत असतात, दुसरीकडे कोणी ओळखत नाही या भावनेमुळं ती मोकळी होतात आणि वेडेसारखं वागतात. पण आपल्याला आपल्या बरोबर सद्गुरू आहेत अशा भावनेने जर आपण राहिलो, मान्य आहे की मन आहे हाताला लागलेलं नाहीये, त्यामुळं चुकीच्या सवयी डोकं वर काढतील, कधी रोखता येतात पण कधी नाही, तर तुम्ही रोखू शकाल असं मला तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला रोखता येतील, तुम्हाला रोखता येणार नाहीत असं मुळीच होणार नाही. हा इंद्रिय निग्रह कसा आणि काय विवेकाने दृढ करू, मार्ग दाखवा, या अशा प्रकाराने चाललं पाहिजे. ध्यानाचा जो वेळ आहे त्या ध्यानाच्या वेळेमध्ये तर संसारी माणसांनी आणि जो संसारी नाही त्यांनी देखील, अगदी संन्याशांनी देखील, तरी वैराग्याचे नी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे असं ध्यान करायचं आहे. ध्यानात विषयाचं चिंतन तर नकोच नको, पण तरी देखील विषयाच्या संबंधी वृत्ती उठतील, त्या आपल्या हातात नाहीत, तेव्हा आपण त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहून जर त्या दूर सारण्याचा प्रयत्न आपल्या हातून घडला, प्रामाणिक प्रयत्न आपल्या हातून घडला, तर ध्यानामध्ये जी सूक्ष्मत कर्म घडतात तीच स्थूलत बाहेर घडतात. जर सूक्ष्म कृतीमध्ये जमलं तर बाहेर देखील जमायला मदत होते. तसंच संकल्पपूर्वक राहावं, दिवसाच्या सकाळीच ठरवावं की आपल्याला माहिती आपण कशा कशाला बळी पडतो, तर या गोष्टीला मी बळी नाही पडणार असा संकल्प करावा. आणि चुकून जर बळी पडलात तर त्या दिवशी परत सद्गुरूंना झोपायच्या आधी ते कबूल करावं, क्षमा मागावी आणि पुन्हा असं होणार नाही असा शब्द द्यावा. मला असं वाटतं की हळूहळू याच्यातून आपण निश्चित बाहेर येऊ. तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे, इथं आलेल्या प्रत्येकावर विश्वास आहे, त्याच्या आत असणाऱ्या सत शक्तीवर विश्वास आहे आणि ती सत शक्तीच तुम्हाला हाताला धरून पुढे नेल्याखेरीज राहणार नाही. तुमचं जीवन काय आहे आणि कसं घडलं याच्याशी मला काही कर्तव्य नाही, काहीच नाही. काय हातून घडलं याच्या संबंधी मला काहीही कर्तव्य नाही. मला एवढंच समजतं सरिता सागरी मिळाली, मिळणी होता सागर झाली, मग वेगळी काढली तरी होणार नाही सर्वथा. एकदा समुद्राला जाऊन मिळाली आणि समुद्र झाली की मग वेगळेपणाने काढता येणार नाही. तसं तुम्ही सर्व भावानी श्रवण करा, संतसंग धरा, प्रामाणिक प्रयत्न करा, तुमच्याकडून होतील तेवढी पावलं तुम्ही टाका. मात्र थोड्या वेळ ध्यान करतो वगैरे असं नाही चालणार. तुमच्या शक्यतेप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे अधिकाधिक करा, उत्तमात उत्तम करा. तुम्ही म्हणा मी इतका वेळ ध्यानाला बसतो, दीड तास ध्यानाला बसतो, तासभर ध्यानाला बसतो. जसं आता मला असं वाटतं, अभिमानाने नाही पण तुमच्या करता मला निश्चित सांगता येतं की जवळपास गेल्या 37 वर्षामध्ये, 77 साली मला अनुग्रह झाला, जवळपास अशा करता की मे मध्ये 37 पूर्ण होती, म्हणून माझं ध्यान एकही दिवस चुकलं नाही. तसंच जवळपास 2000 सालापर्यंत मी दीड तास रोज असं ध्यानाला बसलो, रोज दीड तास असं ध्यानाला बसलो. पुढे काही कारणाने ते कमी झालं. आता मी जरा प्रकृतीकडे लक्ष द्यायचं ठरवलं. मध्यंतरीच्या काळात व्यायाम वगैरे या गोष्टी अजिबात माझ्या जीवनातून गेल्या, त्यामुळे जाणून बुजून आता मी साधारणपणाने 40 ते 45 मिनिटं असं ध्यानाला बसतो. मला तेवढं ध्यान पुरतं. पण सुरुवातीची 25 वर्ष आपण अशा प्रकारे निश्चित बसावं असं मी तुम्हाला अगदी निश्चयाने सांगेन. थोडं ध्यान केलं, जसं थोडा अभ्यास केला, थोडा वेळ अभ्यास केला, जेवढा वेळ तेवढं फळ, जितकी भक्ती तितकी प्राप्ती, असाच नियम आहे. आपण वर्ष मोजतो पण त्या वर्षामध्ये किती केलं हे मोजत नाही. कधी कधी कोणी कोणी मला सांगतात की आता तसं पाहायचं झालं तर अनुग्रह घेऊन 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, असं सांगणारी मंडळी निश्चित आपल्या इथं आहेत. आणि आपल्या कुवतीप्रमाणे त्यांनी केलेलंही आहे, त्यांच्यावर मला टीका नाही करायची. पण त्यांच्यापैकी काही जण तितक्या प्रकारे करतही नसतात, मात्र तक्रार मात्र खूप असते की अजून कसं होत नाही असं त्यांना वाटत असत. म्हणून आपण हा एवढा अडथळा जो आपल्या मनाचा येईल तर तो निश्चित काढून टाकावा. एका वेळेला जर बैठक जमली नाही तर ऑफिस वेळा, तर मग दोनदा ध्यानाला बसावं. पहिल्या बैठकीत एक 40 मिनिटं बसला, 40-50 मिनिटं बसला, पुढच्या बैठकीत संध्याकाळी रात्री वगैरे परत 40-50 मिनिटं बसला, असंही आपण करू शकू. पण साधनेला तसा पर्याय नाही. आणि हे जे विकार आहेत ते प्रत्येकाच्याच ठिकाणी असतात. कोणीतरी एखादा फार प्रकर्षाने वाईट वाटतं म्हणून ते जाहीर करतो, प्रश्न विचारतो की मला याचा फार त्रास होतो, मी बळी पडतो, पण थोड्याफार फरकांनी अनेकांची ही कथा असू शकते असं असल्यामुळं या इंद्रिय निग्रह आणि वैराग्य या भावनेला सुरुवातीला ध्यानाला बसलेला असताना साधनेच्या वेळेला तरी विषय विराग पाहिजे एवढं तर किमान ठेवा. बाकी आपण सारखेच अगदी विषयी असं नसावं, सारखंच पैशाचं चिंतन असं एरवीच्या वेळात नसावंच. आणि इतर वेळेला जेव्हा मोठी चूक आपल्या हातून घडते असं आपल्याला वाटतं तेव्हा किंवा सदा सर्व काळ आपल्या सद्गुरूंच्या सोबत आपण आहोत अशा प्रकारचा भाव धरावा. मला असं वाटतं की या गोष्टीमुळं हा जो चुकीच्या सवयी डोकेवर काढतात आणि कधी कधी त्या रोखता येत नाहीत ही गोष्ट नाहीशी होईल. चांगल्या ध्यानाने क्षण क्षण आपण स्वरूपाशी तदाकारता पाहू आणि याच्या एकत्रित परिणामाने आपलं जीवन निश्चित शांती समाधानाचं असं होईल. सद्भक्त सौ सुनीताताई अभंग सेवा सादर करणार आहेत.
हरियानंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा पुढे, भक्त सखा गोविंद भगवान. आनंदाचा कंद सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित सौवर्ण मुगुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित कुटिलाल कनितिलासि कस्तुरी तिलक केशरी वंद तिलक केशरी वंद हरिहा आनंदाचा कंद. आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान. आनंदाचा कंद श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिल पुष्प नासिका कुंदर दन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद. आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान. आनंदाचा कंद कंभुकंठ कौस्तुभा भरण शुभ पटीर पंकन वज्रवरूषित तीवरांस तेयूर विभूषित कनक कटक सह रत्न तोडर प्रभानुभाषित शंख सुदर्शन गदा सरोरुह लसत् चतुर्भुज ललितांगुली धृत रत्न मुद्रिका वृंद रत्न मुद्रिका वृंद हरिहा आनंदाचा कंद. आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान. आनंदाचा कंद विशाल वक्ष स्थळी रमाकुच कुंभ कुंकुमालेपलिप्त श्री वत् छलांचित सुवर्ण यज्ञो पवित मध्य बलित्रय बंधुर निम्न नाभि तनुरोम राज लुट उत्तरीय पट पारिजात नव कुसुम तुलसिका मिश्रहार पादाकृति चुंबि नभ भरुणि दया सा मधुर सूट लागंध मधुर सूट लागंध हरिहा आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद कटी तटी जरी काठी पीत कौशेय वास पट वास सुवासित विचित्र श्रृंखल अगणित मणि झणि झणित मंजुल क्वणित किंकिणी विपुल तरोज द्वन्व विराजित जानु जंघ सुकुमार सरल तर कनक वलय युत रत्न तोडर मंजु मंजु सिंजान हरि मंजीर परिष्कृत सहज रक्त मृदु वज्रांकुश ध्वजाम्बुजाकित वृत्त वृत्त उत्तुंग रक्त नख चक्रवाल सा पुष्प चंद्रिका ध्वस्त महदृदयांद तमस मंदाकिनी माहेर चरण युग धृत रण रणित जयाचा क्षणिक ध्याने तुटति झटति सर्व भव बंदरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद कोटि कोटि कंदर्प रूप लावण्य दर्प हर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली निर्मूलन कर भक्ति गम्यता पत्रय भंजन आसेचन कर ध्यान पाहता वाटे जनु नयनात भरावे हुंगावे दृढ़ आलिंगावे किचुंबावे विसरत से संसार सर्व ही संततया सा पंत विठला सज लागला छंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद
माझी अशी कल्पना होती की आज मला गड उशिरापर्यंत लढवायला लागेल. पंकज दादा एका कामासाठी मंडळाच्या गेलेले होते त्यामुळे त्यांना यायला उशीर होऊ शकतो हे मला माहित होतं, पण ते बरोबर त्यांच्या वेळेला आले.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. भगिनी वर्गानी कृपया त्यांच्या उजव्या हाताला थोडं सरकून घ्यावं, म्हणजे आमच्या डाव्या हाताला, म्हणजे मागणं येणाऱ्या भगिनींना अजून एक ओळ झाली तर त्या आत येऊन बसू शकतील. वास्तविक स्वामीजी एकटेच गड लढवायला समर्थ आहेत, पण ते आम्हाला आपलं बुजगावणा करून पुढे धरतात म्हणून आम्ही काही इथे बोलण्याचं धाडस करतो एवढंच. आता सत्संग खरं तर लांबेल, पण साथीदारांना बळ देखील राजाकडनंच मिळत असतं. राजा जर अनुकूल असेल तर साथीदार उभा राहू शकतो. इथे प्रश्न आलेले आहेत. नैष्कर्म सिद्धी म्हणजे काय, ते मिळवण्यासाठी ध्यान कसे उपयुक्त ठरते। नैष्कर्म सिद्धी म्हणजे कर्म करत असताना देखील आपण करते नाही या भावामध्ये पक्क राहणं। देह मन बुद्धीकडनं कर्म होत आहे आणि त्या कर्माला केवळ प्रकाशक, देह मन बुद्धीचा प्रकाशक असा जो आत्मा आहे तो मी, अशा भावामध्ये पक्क राहणं आणि सगळी जीवनयात्रा त्या बोधानी होणं याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात। उदंड कर्म करतो पण कुठलंच कर्म मी केलं या भावात तो नसतो। आणि दुसऱ्या बाजूनी तो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो। जसं स्वरूपानंद आपल्या खोलीत बसून होते पण कित्येक साधकांना त्यांच्या नुसत्या असण्यानी, साधना करून आत्मज्ञानी होण्याकरता म्हणून जबरदस्त प्रेरणा मिळत होती। स्वामीजी म्हणत असत की ही नैष्कर्म्य सिद्धी आहे, तो काहीच करत नाही पण त्याच्या नुसत्या असण्यानी उदंड कर्म होतात। हे एका बाजूनी झालं। दुसऱ्या बाजूनी स्वामी माधवनाथांनी किंवा स्वामीजी सुद्धा आपल्या समोर आहेत, उदंड कर्म करताना दिसतात आणि ते झाल्यानंतर इदन्न मम या भावानी ते भगवंताच्या चरणी अर्पण करतात। ही देखील नैष्कर्म्य सिद्धीच आहे। म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार, स्वामीजी म्हणत असत की स्वरूपानंदांची प्रकृती खरं तर कर्म करण्याकडे होती पण जे मध्ये आजारपण आलं त्याच्यामुळे त्यांना काही करणं शक्य झालं नाही, ते आता त्यांचं काम या देहाकडनं करून घेता आहेत। ते नुसते तिथे असायचं पण आम्ही केवढालं काम इकडे करायचो त्यांच्या नुसत्या अस्तित्वावर। ही नैष्कर्म्य सिद्धी आहे। अर्थात आपण आत्मज्ञानाकरता प्रवण झालेली मंडळी आहोत। ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे। आत्मज्ञान झाल्यानंतरच्या ह्या नैष्कर्म्य सिद्धीच्या गोष्टी आहेत। कारण काय होईल की एखाद वेळेला नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काही न करताच आता सगळं होतं आहे, तर तुकाराम महाराज जसं म्हणतात असेल माझा हरी तर दिल खाटल्यावरी, नैष्कर्म्य सिद्धीत आहे सध्या मी, असं नको व्हायला। त्यामुळे आपण नीट हे जर समजून घेतलं तर नैष्कर्म्य सिद्धी ही ज्ञान झाल्यानंतरची सिद्धी आहे। जो आत्मज्ञानामध्ये परिपूर्ण मुरून राहिला त्यांनी कर्म केलं काय अथवा तो नुसता बसला काय, दोघांच्याही बाबतीत ही नैष्कर्म्य सिद्धी असते। त्यामुळे ही एक आयडियालिस्टिक आपल्या समोर ध्येय असलेली अशी सिद्धी आहे किंवा अशी अवस्था आहे, सिद्धी नको म्हणायला, कारण सिद्धी म्हणलं की त्याला एक वेगळाही आयाम येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशी ही एक जीवनात प्राप्त होणारी, याच नरदेहामध्ये साधनेनी प्राप्त होणारी अशी स्थिती आहे आणि जी सत्य आहे ती अशी की तोही नैत्रिप आहे। स्वरूपानंदांची अत्यंत आवडती होवी, तोही नैत्रिप आहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा नोहे नवल देखे। आपण असं कधी करू शकतो? तोही नैत्रिप आहे, पाहिलं पण पाहिलंच नाही। स्वामीजी शिबिरामध्ये कधीतरी हा प्रयोग आपल्याकडनं करून घेतात, बघायचं पण अंतःकरणावर त्याचा कुठलाही परिणाम होऊ द्यायचा नाही, असा एक आपल्या आपल्यावर प्रयोग करायचा। श्रवणी ऐकतू आहे, निंदा ऐकेल किंवा स्तुती ऐकेल पण आतमध्ये आत्मस्थितीमध्ये राहण्याचा निकराचा प्रयत्न चालू राहील। स्तुतीनी फुरळून जाणार नाही, निंदेनी खचून जाणार नाही। परी तेथींचा नोहे नवल देखे, तिथला नाही तर मग ते बघितलं तर त्याला कळतं का नाही कळत, ऐकलं ते कळलं का नाही कळलं, त्याला सगळं कळतं। त्याला जे बघायचं त्याला स्त्री पुरुष झाड दगड इमारत जसं आपल्याला दिसतं तसंच दिसतं, पण ते बघितल्यानंतर त्याला भगवंताचीच आठवण होते। जे जे बघतो
त्यांनी त्याला भगवंताची आठवण होते, ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी, असं त्याची वृत्तीच आत्म्यामध्ये स्थिर झाल्यामुळे तो आहे काही करत नाही नैष्कर्म्य सिद्धी, तो आहे आणि उदंड कर्म करतो नैष्कर्म्य सिद्धी। ती मिळवण्यासाठी ध्यान कसे उपयुक्त ठरते? आपण ध्यानाला जेव्हा बसतो तेव्हा खरोखरीच देह मन बुद्धीच्या पलीकडचे आपण आहोत याचा कधीतरी सद्गुरु कृपेने आपल्याला क्षणिक तरी अनुभव नक्की येतो। म्हणजे स्वामीजी कधीतरी म्हणतात की कोणी जर असं मला म्हणलं तर फार बरं वाटतं। याचं कारण असं आहे, मी कधीतरी माझ्या करता म्हणून विचार करतो, तो आपला तुमच्या समोर मोकळा करतो हा, कि सगळं जीवन त्यांनी ह्या बोधाच्या अनुभवा करता म्हणून, प्रचार आणि प्रसार बाजूला ठेवू आपण, त्यांच्याकडे येणारे त्यांचे जे निज निकट आहेत त्यांच्या अनुभूती करता म्हणून त्यांनी त्यांचं सगळं जीवन वेचायचं असं ठरवलेलं आहे, त्याच्यावर कुरवंडून टाकायचं असं ठरवलेलं आहे, आणि म्हणून त्यांचे कान आसुसलेले असतात की कधीतरी केव्हा तरी कोणीतरी एखादा तरी सांगेल की काही क्षण तरी मला आज मी तोच आहे याची अनुभूती आली। आता ही अनुभूती कशी येऊ शकते? जोपर्यंत मी माझी दृष्टी जी कायम बाहेरचं बघते ती बंद करून बसत नाही, त्यामुळे बाह्य जगत मी आता बंद केलेलं आहे, डोळे मिटल्यानंतर आपलं अंतरजगत चालू होतं। तुकाराम महाराज जे म्हणतात की दैनंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, बाहेर जग आणि आत्मन, डोळे मिटून घेतल्यानंतर जगताचा संबंध संपला तेवढ्या वेळ पुरता, म्हणजे जागेपणी। हा, ध्यानाला आपण जागेपणी बसतो, झोपेतही आपण डोळे मिटून घेतो, पण तेव्हा काही नसतं। जागेपणी जेव्हा ध्यानाला आपण बसतो आणि डोळे मिटून घेतो तेव्हा बाह्य जगताचा आणि आपला संबंध संपून जातो, आणि मग आपल्या मानसिक विश्वामध्ये आपण उतरतो। ते मानसिक विश्व देखील स्वामीजींनी सांगितलेल्या ध्यानाच्या प्रक्रियेबरोबर हुकूम थोडं देखील इकडचं तिकडचं न करता जर आपण प्रयत्नपूर्वक करायला लागलो तर निश्चित काही क्षण आपल्याला रोज असे मिळू शकतात की ज्याच्यात आपण निर्विचार असून केवळ आपल्या स्थितीमध्ये, ज्याला संवित असं म्हटलं जातं, केवळ अस्तित्व मात्र। आपण आता एक क्षणभर सगळ्यांनी जर डोळे मिटले म्हणजे मला आत्मज्ञानी व्हायचं आहे किंवा मी आत्मभावात आहे हाही विचार जर सोडून दिला, तर जे आपलं केवळ अस्तित्व मात्र असं स्वरूप आहे त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो, आणि त्या एकरूपत्वामध्ये स्त्री पुरुष हा भाव गळून पडतो, पती पत्नी हा भाव गळून पडतो, बहीण भाऊ हा भाव गळून पडतो, भाऊ भाऊ हा भाव गळून पडतो। मी श्रीमंत आहे, गरीब आहे, असा आहे, तसा आहे, काळा आहे, गोरा आहे, हे सगळं देहाला लागलेलं जे द्वंद्वात्मक विश्व आहे हे सगळं त्या क्षणामध्ये गळून पडतं आणि आपण केवळ अस्तित्व मात्र असे शिल्लक राहतो। या अस्तित्व मात्र स्थितीला पोचण्याकरता म्हणून मगाशी स्वामीजी जे मला थोडा उशीर झाला पण जे शेवटचं थोडं मी ऐकलं, उपासनेला पर्याय नाही, तर हे अस्तित्व मात्र आपलं स्वतःचं जे निज स्वरूप आहे ते प्राप्त व्हायला डोळे मिटून बसावंच लागेल ना आपल्याला। ध्यान कसं उपयुक्त आहे? तर ध्यानच उपयुक्त आहे,
कारण डोळे मिटल्याशिवाय बाह्य जगताचा आणि आपला संबंध संपत नाही. मानसिक विश्व जे नंतर निर्माण होतं आपणच करतो खरं तर ते. जसं स्वामीजी त्या मेरी गो राऊंडचं उदाहरण देतात, तोच त्या चक्राला गती देतो आणि तोच नंतर हात लावून त्या चक्राची गती कमी करून ते थांबवतो. तसं आपणच आपलं विचारचक्र वेगवान करतो आणि आपणच आपलं विचारचक्र थांबवतो. आता हा विचारचक्राला वेग देणारा आणि ते थांबवणारा कोण आहे? तोच मी आहे ह्या भावामध्ये येण्याकरता. म्हणून ध्यानाखेरीज दुसरा जालिम उपाय कुठलाही नाही. सावधपणे जर आपण बसलो आणि केवळ त्या अस्तित्व मात्र आपल्या स्वरूपाला प्राप्त झालो रोज क्षण क्षण क्षण, तर हे नैष्कर्म्य सिद्धीला अगदी सहाय्यकारी असं होऊन जातं. कारण तिथेच लक्षात येतं की देह मन बुद्धीपासून कित्येक योजना मी लांब आहे. जसं जलचंद्र न्याय म्हणून एक शास्त्रात सांगितला जातो. जलचंद्र न्याय म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पाणी साठतं, रस्त्यावर पाणी साठलेलं आहे आणि गाडी येताना त्या गाडीच्या दिव्याचा उजेड त्या पाण्यात पडतो आणि त्या पाण्यातनं रिफ्लेक्ट होऊन आपल्या घराच्या खिडकीवर पडून आपल्याला घरात एकदम उजेड झाल्यासारखं दिसतं. आता वास्तविक त्या गाडीच्या दिव्याचा डायरेक्ट उजेड आपल्याकडे आलेला नाही, तो मध्ये त्या पाण्यातनं परावर्तित होऊन आपल्याकडे आला. तसं आत्मा हा अत्यंत अलिप्त असून त्याचा प्रकाश या जीवाला मिळून जीवाकडनं देह मन बुद्धी वापरून काही कर्म होतात. हा बोध जेव्हा पक्का होतो आतमध्ये की मी अत्यंत अकर्तृत्ववान असा निश्चल निष्कल असा आत्मा आहे, तेव्हा ही आत्मस्थिती जेवढी पक्की होत जाते, जेवढी गाढ होत जाते, तेवढा तो स्वाभाविकरित्या नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. म्हणून देह मन बुद्धीच्या सर्व क्रियांपासून आवरून घेऊन आपण आपल्या ह्या केवल स्वरूपाला केवल स्थितीला जितक्या प्रकर्षांनी प्राप्त होऊ तितक्या प्रकर्षांनी ही नैष्कर्म्य सिद्धी आपल्या जवळ येऊ शकते. हा सर्व संतांचा अनुभव आहे. तो स्वामीजींच्या कृपेने आपल्याही सर्वांना मिळो अशी त्यांच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करू आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इथे थांबवू. दुसरा प्रश्न असा आहे की साधनात उत्कटता कशी आणावी, विशेष करून नाम ध्यानात उत्कटता कशाने येईल, तसेच भगवंताविषयी प्रेमभाव कसा निर्माण करावा. साधनेमध्ये उत्कटता, मगाशी आपण जसं त्या मेरी गो राऊंडचं उदाहरण बघितलं तसं ही उत्कटता स्वामीजींच्या दर्शनाने खरं तर प्राप्त होते. साधू संतांचे होता स्मरण, घेता त्यांचे मनोमय दर्शन, लाभता तयांचे सन्निधान, सहजे मन प्रसन्न होय. उत्कटता आणायची म्हणजे काय करायचं? आज सकाळी देखील स्वामीजींनी प्रवचनात हाच विषय थोडासा मांडला की सद्गुरूंखेरीज हे काही होऊ शकत नाही. जे काय व्हायचं असेल आपलं ते त्यांच्या कृपेनीच होतं. जो काय थोडा विवेकाचा कोंब किंवा ज्ञानाचा अंकुर थोडासा आपल्या अंतःकरणात निर्माण होऊ पाहतो आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जर तुम्ही उदास असाल, म्हणजे जर तुम्ही तेवढं आमच्याकडे लक्ष देणारे असे नसाल, तर हा जो कोंब कोवळा आहे तो वाळून जायला काही वेळ नाही लागणार. म्हणून उत्कटता जर यायची असेल तर त्यांचा सहवास, त्यांच्यावर निरहेतुक आपण प्रेम करणं, ते करतात ते निरहेतुक दया सिंधू आहेत, पण आपण देखील निरहेतुकच त्यांच्यावर प्रेम करायला शिकावं. उत्कटता जर यायची असेल, स्वामीजींची आठवण आली आणि डोळ्यातनं पाणी यायला लागलं, काय स्थिती असेल? आपल्या बहुतेकांनी ही स्थिती अनुभवलेली आहे. जेव्हा स्वामीजी काही त्यांच्या कार्यक्रमाकरता म्हणून परगावी जातात किंवा मोठा कार्यक्रम झाल्यावर जेव्हा सुट्टी असते एक आठवड्याची, तेव्हा आपल्या सगळ्यांची स्थिती काय असते. कधी एकदा ते केंद्र सुरू होतं आणि स्वामीजी दिसतात असं होतं की नाही आपल्याला, आणि अशी अंतःकरणाची कासाविशी झाली आणि त्यावेळेला आपण ध्यानाला बसलो. बघा ध्यान कसं होतं. आणि रोज स्वामीजी भेटताहेत, दिसताहेत आणि दिवसभराची काय जी कर्म झाली असतील तेव्हा एक डोळे मिटून ध्यान केलं, आपला आपल्याला फरक जाणवतो ना. म्हणून उत्कटता जर आणायची असेल तर त्यांनी सांगितलेल्या, त्यांच्याकडे जाऊन श्रवण झालेल्या आणि आपल्याला काय आपल्या शक्तीबुद्धीनुसार कळलेल्या या दोन्ही गोष्टींचं एक विलक्षण मिश्रण जर झालं. आपण सर्वजण इथे कशाकरता संध्याकाळची वेळ गाठून येतो बरं, स्वामीजींकडनं काही ऐकायला मिळावं म्हणून तर येतो ना, त्यांचं दर्शन व्हावं म्हणून तर येतो ना. नाहीतर आपल्या प्रत्येकाला काय काय कामं असू शकतात की ती सगळी बाजूला सारून आपण धावपळ करत इथे येतो. हेच कारण आहे की आतमध्ये कुठेतरी त्यांच्याबद्दल, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणलेल्या बदलाबद्दल आणि त्या बदलामुळे आपल्याला प्राप्त होणाऱ्या समाधानाबद्दल आणि शांतीबद्दल एक कृतज्ञता अंतःकरणात निर्माण होते आणि म्हणून ती उत्कटता दिवसेंदिवस वर्धिष्णू व्हायला लागते. म्हणून साधनेमध्ये उत्कटता जर आणायची असेल तर त्यांच्या संगतीशिवाय ती निर्माण होणं अवघड आहे आणि त्यांच्या दर्शनानी, त्यांच्या स्पर्शनानी जीव मोहरून जातो ना. दुकानात तर असं व्हायचं की आम्ही ध्यानाला जर बसलेलो असू आणि स्वामीजी काउंटरवर गिराईकाशी बोलून संवाद साधून परत खुर्चीवर जाताना जर त्यांचा झब्ब्याचं नेहरू शर्टचं टोक जरी लागलं, जाणवायचं ते टोक जरी लागलं तरी असं व्हायचं की आ, सगळा जीव मोहरून यायचा आणि आणखीन वरच्या पायरीवरचं ध्यान व्हायचं, उत्कटता आपोआप वाढायची. तसं स्वामीजी आपण नमस्कार केल्यानंतर थोपटतात आपल्याला आणि कसा वेळ असेल त्याप्रमाणे कसं चाललंय तुझं काय म्हणतोस. बस आपलं काम होतं खरं तर त्यांच्या बघण्यातनं, त्यांच्या स्पर्श करण्यातनं हे जेव्हा होतं आणि आपण पुढे साधनेला लागतो आपोआप उत्कटता वाढते. ओढून ताणून काही नाही होत परमार्थाच्या प्रांतामध्ये. परमार्थाच्या प्रांतामध्ये त्यांनी आपल्यावर खरोखरीच फिदा होणं, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर संतांच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा आपल्या शब्दांचा आपण जर वापर केला ते सगळ्यांवरच फिदा असतात खरं तर. पण कधीतरी कुठल्या तरी विशेष प्रसंगामध्ये आपल्याला ते जाणवतं की आज छान आपल्याला थोपटलं बरं का. त्यांनी उत्कटता वाढते आणि हे मुंगीचंही मनोगत ते जाणणारे असल्यामुळे त्यांना बरोबर कळतं आणि आपल्यालाही ते जाणवून जातं की आज ध्यान छान झालं आणि स्वामीजींनी देखील त्याला रिस्पॉन्ड केलं. हे परस्परावलंबी आहे, हे वन वे ट्रॅफिक नाहीये, हे टू वे आहे. जेवढं आपण करावं तेवढं रेसिप्रोकेटही होतं आणि ते रेसिप्रोकेट त्यांच्याकडनं झाल्यानंतर जीव आणखीन मोहरून येतो आणि कट्ट्यानी कंबर कसून आणखीन साधनेला लागतो, आणखीन दोन पावलं पुढे टाकतो. म्हणून ही उत्कटता त्यांच्या कृपेनेच खरं तर वाढते आणि ध्यानाला बसताना त्यांचं स्मरण केल्यानंतर जो अहंकार आपला विरघळून जातो, सात्विक भाव अंतःकरणात जागृत होतात त्यांच्या स्मरणाने आणि त्या सात्विकतेने रजतमाचं सगळं मळभ हे विरघळून जातं आणि मग साधक खरंच उत्तम रीतीने ध्यानामध्ये प्रविष्ट होतो. नाम ध्यानात उत्कटता त्यांनीच येते. मागे एकदा स्वामीजी बोलता बोलता असं म्हणले होते की आपल्याला अनेक विध गोष्टींमध्ये आपण आपलं मन अडकवून ठेवलेलं असतं आणि त्या अनेक विध गोष्टींपैकी एक भगवंत ही गोष्ट असते. कारण पुढे प्रश्न विचारलाय भगवंताविषयी प्रेमभाव कसा निर्माण करावा. तुटक मन एकवटले तेने फुटक ध्यान केले त्याने हाताला काही येत नाही ना. एकविध भाव जोपर्यंत होत नाही तूच एक आहेस आणि मला खरंच बाकी काही नको. प्रायत फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रायोरिटी माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या कृपेला आहे. तुम्ही सांगितलेल्या बोधाकरता म्हणून प्रायोरिटी आहे. दुसरं आता माझं काय जे जसं संसाराचं गाडं चालायचं असेल त्याच्याकरता ज्या काय गोष्टी कराव्या लागतील त्या दुय्यम म्हणून मी करत राहीन पण फर्स्ट प्रायोरिटी मात्र ही राहील. जे रामकृष्ण सांगायचे ते की उजव्या हाताने तिचे पादपद्म धरावे डाव्या हाताने संसारातली कामं करावी ती झाली की तोही हात तिच्याच पादपद्मी ठेवा. एकविध भगवंतच नैष्कर्म्य सिद्धी भगवंतच हे सर्व करतो माझ्याकरता त्याच्याखेरीज माझा तारणहार पालनहार कोणीही नाही आणि भगवंत म्हणजे मला स्वामीजी. असा एकविध भाव जर होईल तर का नाही प्रेम निर्माण होणार. अनन्य गतिक चित्त आपलं जर झालं तर का नाही होणार. जसं अर्भक असतं ते आईवर पूर्णतः अवलंबून असतं तर आईलाही त्याच्याबद्दल वाटतं की नाही. त्याला भूक लागली हे आईला कळतं त्याला काहीच नाही सांगतायत. ते नुसतं रडतं तर आईला कळतं त्याची वेळ झाली आता आणि म्हणून तिला पाहणा सुटतो आणि ती त्याला जवळ घेते. हे जसं होतं हे कसं होतं तर ते अनन्य असतं ते तिच्यावर पूर्णतः अवलंबून असतं आणि म्हणून तिचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम असतं. तसं सद्गुरूंवर किंवा भगवंतावर जोपर्यंत आपण अनन्य भावानी एक रिलेशन डेव्हलप करत नाही आणि हे रिलेशन डेव्हलप होण्याकरता आपल्याला तशा पद्धतीची आत्म उर्मी तो उमाळाच यावा लागतो. खरं तर आज सकाळी स्वामीजी म्हणले ना की भक्ती निर्माण होणं हे फार पुण्यप्रद अशी गोष्ट आहे. अशी सहजासहजी ती निर्माण नाही होत. सद्गुरूंवर अनन्य गतिक होऊन प्रेम करणं स्वामीजींवर अशा पद्धतीने खरं तर जीव ओवाळून टाकणं हे जेव्हा होईल तेव्हा स्वाभाविकरित्या प्रेम निर्माण झालेलं असेल ना. असं ओढून लेकराला काय सांगा आईवर प्रेम कर ना जरा आणि आईलाही काय सांगावं लागतं जरा ते कर ना तुझंच आहे ना एवढं काय अगदी थोडं नको का प्रेम करायला असं कोण. प्रत्येक ठिकाणी आईचं आणि मुलाचं हे उदाहरण अशा करता दिलं जातं की अनन्य गतिक असतात दोघंही तीही त्याच्याकरता अनन्यच असते आणि तेही तिच्यावर अनन्यच असतं. अशा पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये हा प्रेमभाव निर्माण होईल तर आपोआप ते होऊन जाईल. पण त्याच्याकरता त्यांची संगत आणि संगत म्हणजे सुद्धा खरं काय की प्रेमच लव ऍट फर्स्ट साईट असं म्हटलं जातं. तसंच त्यांना पाहिलं संपलं आपलं सगळं. तेच आता इतके आवडतात की प्रत्येक गोष्ट करताना त्यांची आठवण होते. इतकं आवडलं म्हणजे झालं ना मग ते प्रेमच आहे ना. पण ते कसं व्हायला पाहिजे आणि ते आपण एवढी वर्ष इथे येतो त्या अर्थी झालेलं आहे त्यामुळे आणखीन आता कसं करू. आंब्याला अजून आंबा लागेल का तर आंब्याला अजून आंबा नाही लागणार. त्यामुळे आपल्या मध्ये ते आहे पण काय हा कार्यक्रम चालू राहायला पाहिजे म्हणून बहुतेक विचारलंही जात असावं. कारण ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांचं मला माहिती आहे भगवंताचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं. पण त्यांनी बहुतेक आता स्वामीजींना नाही पण मला बोलतं करण्याकरता म्हणून एखाद वेळेस हा प्रश्न इथे ठेवला असेल. माते दावी तर बोले स्वामी तो माझा तसं आपलं प्रश्नाच्या निमित्ताने किल्ली दिली की ते तो ससा असतो ना तो चालू राहतो किल्ली आहे तोपर्यंत झालं की थांबतो. तसं हे असावं असं वाटतं. पण आपण सर्वजण अशा अनन्य गतिक चित्ताने स्वामीजींवर प्रेम करूयात आणि त्यांनी सांगितलेला बोध ह्याच जन्मामध्ये आपल्या अंतःकरणात बाळगून मोठ्या समाधानाने या जगतात कुठेही न जाता त्यांच्या पादपत्नीस परत विश्रांतीला जाऊयात. हरिओम तत्सत. वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम काही निवेदन आहेत. 21, 22, 23 मार्च रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी